नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं राजश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात काय मुखेल खबरो. नवी दिल्लींत भारत आनी संयुक्त अरब अमिरातींत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करपाक बसका जाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां की नरेंद्र मोदी सरकाराच्या काळांत जम्मू आनी काश्मीर दहशतवादापासून मुक्त जातलें. गोंयांत फाल्स मालमत्ता ऑनलायन पोस्ट करून पर्यटकांक कोट्यांनी रुपयां खातीर फटोवपाचे संदर्भात सीबीआयचो अर्थीक गुन्यांव फाटो ईओबी मुंबईन हो खटलो नोंद केला अशी जाप गृहमंत्री अमित शाह हांणी दिल्या. टेबल टेनिसांत भारताचे मुखेल खेळगडे आयज सुरू जावपी डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर ब्राझील 2025 सर्तींत वांटो घेतले. आतां पुराय खबरो. नवी दिल्लीत जाल्ल्या 13व्या भारत युएई संयुक्त संरक्षण सहकार्य समिती म्हळ्यार जेडीसीसी बसकेंत भारत आनी संयुक्त अरब अमिरातीन द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करपाच्या तांच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग आनी युएईचे संरक्षण उपसचिव लेफ्टनंट जनरल इब्राहिम नासूर अलावी हांच्या संयुक्त अध्यक्षतेखाला ही बसका जाली. बसके मजगती व्यापार गुंतवणूक आनी सामाजीक संबंध सारख्या क्षेत्रातल्या वाडट्या गतीकडे जुळून घेवपाक संरक्षण संबंद वाडोवपाचेर दोनूय वटांनी सहमती दर्शयली. लष्करी प्रशिक्षण सहकार्य वाडोवपाचेरूय सहमती जाली आनी तांच्या संबंधीत प्रशिक्षण आवश्यकतांचेर चर्चा केली. भारतान युएईच्या गरजा प्रमाण तयार केल्ले सानुकूलीत प्रशिक्षण अभ्यासक्रम प्रदान करपाची ऑफर दिली. रियल टायम माहिती सामायिकरणावरवी सागरी सुरक्षेचेर सहकार्य करपाकूय मान्यता जाली. जहाज बांदणी दुरुस्ती अपग्रेड आनी सामान्य प्लॅटफॉर्माच्या देखभालीतल्या संदीसयत कृत्रीम बुद्धिमत्ता सारख्या उदयनमुख क्षेत्रात फुडल्या पिळगेच्या संरक्षण तंत्रज्ञानाचो सहविकास करपाच्या क्षमतेचेरूय ह्या बसकेत चर्चा जाली. फाल्स मालमत्ता ऑनलायन पोस्ट करून पर्यटकांक कोट्यांनी रुपयां खातीर फटोवपाच्या संदर्भात गोंयचे मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गृहमंत्री अमित शाह हांकां पत्र बरयल्लें. ताका जाप दितना हे संबंधान सीबीआयचो आर्थीक गुन्यांव फांटो म्हळ्यार ईओबी मुंबईन 28 तारखेक हो खटलो नोंद केला आनी सद्याक ह्या प्रकरणाचो खोलायेन तपास सुरू आसा अशी जाप कोंकणींतल्यान पत्रावरवीं शाह हांणी दिल्या. आपणें दिल्ल्या निवेदनाचेर बेगोबेग कारवाय करून मुंबईतल्या ईओबी मार्फत गुन्यांव दाखल केल्ल्या बद्दल तांकां मनाकाळजासावन देव बरें करूं आनी म्हज्या पत्राची जाप कोंकणी भाशेंत मेळप हो भोव खोशयेचो खीण. आमच्या कोंकणीची व्याप्ती वाडटा ही अभिमानाची गजाल अशी भावना मुखेलमंत्री प्रमोद सावंत आनी गृहमंत्री अमित शाह हांच्या पत्राक केल्ल्या जापे विशीं उलयतना व्यक्त केल्यो.
मैंने जो लेटर किया था हमारे पॉलिसीज के बेस्ट प्रैक्टिसेस जो हमने रिकमेंड किए थे फॉर द गवर्नमेंट ऑफ इंडिया ऑन द होम मिनिस्टर के कहने पे द लास्ट वेस्टर्न जोनल काउंसिल मीटिंग में वेरियस प्रेजेंटेशन हमने होम मिनिस्टर को दिखाया था. उन्होंने वो चिट्ठी मुझे ज्यादा अच्छा लगा कि उन्होंने वो चिट्ठी कोंकणी में लिखी है क्योंकि मैं सबसे पहले उनका बहुत बहुत धन्यवाद करता हूँ क्योंकि उन्होंने सब कुछ हमारे रिकमेंडेशन वो कंसिडर किए वो कंसर्न ब्रांचेस को उन्होंने भेज दिए और फिर से गोवा वालों को बड़ी गर्व की बात है गोवा के लोगों को अभिमान की बात है.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां की नरेंद्र मोदी सरकाराच्या काळांत जम्मू आनी काश्मीर दहशतवादापासून मुक्त जातले. पहलगामातल्या दहशतवादी हल्ल्याक प्रत्युत्तर दिवपाक भारताच्या मजबूत यशस्वी आनी निर्णायक ऑपरेशन सिंदुरावेल्या राज्यसभेत जाल्ल्या चर्चेक जाप दितना गृहमंत्र्यांनी सांगले की दहशतवादाचेर कठोर कारवाय करतले आनी दहशतवादी मुळावे सुविधा जमीनदोस्त करतले. शाह हांणी यशस्वी ऑपरेशन महादेवा खातीर सशस्त्र दळ आनी सुरक्षा संस्थाच्या भुमिकेचें कौतुक केलें. तातूंत पहलगाम दहशतवादी हल्ल्यांत सहभागी आशिल्ल्या 3 दहशतवाद्यांक निश्क्रीय केले. सरकारान दहशतवादी हल्ल्या उपरांत रोखडीच पाकिस्ताना विरुद्ध कडक पावलां उबारलीं जातूंत सिंधु उदक कबलात आनी व्हिजा सुविधा निलंबीत करप आसपावता. पाकव्याप्त काश्मीर आनी पाकिस्ताना मदले दहशतवादी अड्डे नष्ट करपाक सशस्त्र दळाक पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिल्लें. ऑपरेशन सिंदुरान 100 परस अधिक दहशतवाद्यांक मारून उडयले आनी दहशतवादी संघटनांचे दहशतवादी तळ उध्वस्त केले. काँग्रेसीन मतपेढी आनी तुष्टीकरणाच्या राजकारणा खातीर दहशतवादा विरुद्ध सौम्य भुमिका घेतिल्ल्याचो आरोप तांणी केलो. आदले गृहमंत्री पी चिदंबरम हांणी दहशतवादी पाकिस्तानाचे आशिल्ल्याचो पुरावो मागिल्ल्या खातीर टिका केली. चिदंबरम हांचे विधान दहशतवादी संघटनांक संरक्षण दिवपी काँग्रेस पक्षाच्या मानसिकतेचें प्रतिबिंब आसा असो आरोप तांणी केलो. चर्चेत भाग घेतना राज्यसभेतले सभागृह फुडारी जेपी नड्डा हांणी पहलगाम दहशतवादी हल्ल्याचो निषेध केलो. तांणी नदरेक हाडली की दहशतवादी हल्ल्याच्या दिसा गृहमंत्री अमित शाह श्रीनगर पावले आनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपलो सौदी अरेबियाचो दौरो सोंपयलो. हाचे वेल्यान सरकार कितलो संवेदनशील आसा हे दिसून येता अशें म्हणून नड्डा हांणी सशस्त्र दळ आनी सुरक्षा संस्थांच्या भुमिकेचें कौतुक केलें. तांणी राजकीय नेतृत्व अत्यंत म्हत्वाचें आसा हाचेर भर दिलो. तांणी आरोप केलो की युपीएच्या काळांत शेजारी देशा वांगडाच्या वेपारा वांगडा दहशतवादी घडणुको घडटाल्यो. एनडीए सरकार दहशतवादा आड कठोरपणान लढता हाचेर तांणी भर दिलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आनी संवसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. आयकात सकाळी 7:25 आनी सांजवेळा 7:20 कोंकणी प्रादेशीक बुलेटिन. तशेंच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आकाशवाणी पणजी आता मुखेल खबरो. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हळ्यार पीएम किसान येवजणेचो 20वो हप्तो 2 ऑगस्टाक जाहीर जातलो. ह्या संदर्भात कृशी आनी शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान हांच्या अध्यक्षते खाला नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय बसका जाली. ह्या बसकेंत कार्यावळीच्या तयारीचो आनी चडांत चड शेतकऱ्यां मेरेन लाभ पावोवपा खातीर नियाळ घेतलो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणा खाला ही कार्यावळ उत्तर प्रदेशांत वाराणसींत जातली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगलां की 3 वर्सांच्या अल्पावधीतूच सगळ्या राज्यांक वंदे भारत ट्रेन सेवेन व्यापलां. लोकसभेत एका प्रस्नाच्या जापेत वैष्णव हांणी माहिती दिली की सध्या देशभरात 144 वंदे भारत ट्रेन कार्यरत आसात.
शताब्दी और राजधानी इंट्रोड्यूस हुई थी, जितने समय में देश के सारे राज्यों को कवर किया गया, अगर उस समय को कंपेयर करें, करीब करीब 2 दशक से अधिक समय लगा था. माननीय प्रधानमंत्री जी ने वंदे भारत जब इंट्रोड्यूस की, 3 साल के शॉर्ट टाइम फ्रेम में देश के सारे राज्यों को कवर किया. 144 सर्विसेज आज वंदे भारत की चल रही है और देश भर से इसका बहुत अच्छा फीडबैक आता है.
पश्चिम बंगालातल्या नादिया जिल्ह्यात झालेल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था कल्याणीच्या उक्तावण दीक्षांत समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित आशिल्ली. राष्ट्रपतींनी 48 MBBS पदवीधर आणि 9 पोस्ट डॉक्टरल सर्टिफिकेट कोर्स म्हणजे PDCC विद्वानांक पदवी प्रदान केली. 2019 सुरू झालेल्या एम्स कल्याणी खातीर हो एक महत्वाचो पावणो. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी म्हळें की ह्या संस्थेंतल्यान पदवीधर झाल्ल्या विद्यार्थ्यांनी गरीब आनी दलितांच्या भलायकी सेवेची जतनाय घेवपाक जाय आनी एम्स कल्याणीक राष्ट्रीय अभिमानाचे करूंक जाय. चैतन्य महाप्रभू, नीलदर्पणचे लेखक दिनबंधू मित्र, प्रख्यात स्वातंत्र्य सैनिक बाघा जतीन, कल्याणीचे नियोजक आणि संस्थापक आणि माजी मुख्यमंत्री डॉ बिधानचंद्र रॉय हांचो उल्लेख करत राष्ट्रपतींनी म्हळें की कल्याणीन खुबशा महान व्यक्तिमत्वांक जल्म दिला आणि एम्सान ते दायज मुखार व्हरपाक जाय. सध्या देशात 585 ऑल इंडिया रेडिओ म्हळ्यार AIR FM केंद्रां आसात आनी 388 खासगी FM रेडिओ केंद्रां चलतात अशें सरकारान सांगलां. म्हायती प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हांणी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उतरांत दिली. फाटल्या वर्सा ऑगस्टांत जम्मू काश्मीरांतल्या 3 चॅनलांसयत नव्या 234 शारांनी 730 खासगी FM चॅनलांचे ई लिलाव करपाक सरकारान मान्यताय दिल्या. केंद्रीय ग्रामीण उदरगत मंत्री शिवराज सिंह चौहान हांणी दिनदयाल अंत्योदय येवजण राष्ट्रीय ग्रामीण उदरनिर्वाह अभियान म्हळ्यार DAY NRLM खाला औपचारीक आर्थिक संस्थावरवीं बायलां स्वयं सहायता गट म्हळ्यार SHGक 11 लाख कोटी रुपयावर रीण दिल्ल्याचेर भर दिलो. ग्रामीण उदरगत मंत्रालयान निवेदनात म्हळां की चौहान हांणी हो पावंडो समावेशी ग्रामीण उदरगत, बायलांचे आर्थिक सशक्तीकरण आनी गांव पांवड्यार आत्मनिर्भरताय वाडोवपा खातीर सरकाराच्या दृड वचनबद्धतेचे प्रतिबिंब म्हणून दर्शयलां. बँकिंग समुदायाच्या भूमिकेची तोखणाय करताना तांणी नदरेक हाडलें की लाखांनी गांवगिऱ्या बायलांची सपनां साकार करपाक बँको आनी बँक सखी म्हत्वाची भूमिका निभायतात. DAY NRLM आनी लखपती दिदी ह्या सारख्या केंद्र सरकाराच्या उपक्रमांक लागून भारताच्या गांवगिऱ्या वाठारांतल्या लाखांनी बायलांच्या अर्थीक स्थितींत बदल घडटात अशें मंत्र्यांनी सांगलें. निमिशा प्रियाची मरणाची ख्यास्त रद्द जाता असो दावो चुकीचो आसा अशें परराष्ट्र मंत्रालयाच्या सुत्रांनी सांगलां. ह्या संवेदनशील प्रकरणाचेर चुकीची म्हायती आनी अदमास टाळचे अशें तांणी लोकांक आवाहन केलां. केरळातली 41 वर्सां पिरायची नर्स निमिशा प्रिया हिका June 2018 आपलो वेवसायीक सहकारी येमेनी नागरीक तलाल अब्दो मेहदी हाची हत्या केल्या प्रकरणात दोशी थारल्या उपरांत 16 जुलयाक फाशी दिवपाची आशिल्ली. येमेनाच्या सर्वोच्च न्यायिक परिषदेन November 2023 तिची फाशी कायम दवरली. पूण निमिशा प्रियाच्या कुटुंबाक दुसऱ्या पक्षाकडेन परस्पर सहमतीन उपाय काडपाक चड वेळ दिवपाक हालींच सरकारान केल्या यत्नांक लागून ही फाशी फुडें धुकल्लेली. खटलो सुरू जाल्ले सावन सरकारान ह्या प्रकरणात शक्य तितली मजत केल्या. लोकसभेन मणिपुरात राष्ट्रपती राजवटीचो काळ 13 ऑगस्ट 2025 आनीक 6 महिने वाळोवपाच्या वैधानीक थारावाक मान्यताय दिल्या. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हांणी 13 फेब्रुवारीक दिसा मणिपुरात लागू केल्ल्या राष्ट्रपती राजवटीचो काळ वाळोवपा खातीर सभाघराची मान्यताय मागपी थाराव मांडिल्लो. टेबल टेनिसात भारताचे मुखेल खेळगडे आयज सुरू जावपी आनी 3 ऑगस्ट पर्यंत चलपी फौज द इगुचाऊ हांगाच्या राफेन कन्व्हेन्शन सेंटरात चलपी WTT स्टार कंटेंडर ब्राझील 2025 सर्तीत वांटो घेतले. दादल्यांचे 19 सर्तीत मानव ठक्कर, हरमीत देसाय, मनीष शाह, स्नेहीत सुर्वजुल्ला, पायस जैन आनी अंकुर भट्टाचार्य आसतले. तर बायलांचे 19 सर्तीत अहिका मुखर्जी, दिया चित्रे, यशस्विनी घोरपडे आनी स्वस्तिका घोष हांचे वांगडा मणिका बत्रा पंगडाचे मुखालपण करतली. भारतीय हवामान विभागान हिमाचल प्रदेशात आनी फाल्यां पूर्व राजस्थानात खूब घोग्याच्या पावसाचो अंदाज दिला. आज बिहार, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, लडाख, ओडिशा, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम आनी ईशान्येकडच्या कांय राज्यांनी अति घोग्यांनी पावस पडपाचो अदमास आसा. आनी आतां खबरो सोंपोवचे पयलीं परतून एक फावट कांय मुखेल खबरो. नवी दिल्लीत भारत आनी संयुक्त अरब अमिरातीत द्विपक्षीय संरक्षण सहकार्य मजबूत करपाक बसका जाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हांणी म्हळां की नरेंद्र मोदी सरकाराच्या काळांत जम्मू आनी काश्मीर दहशतवादापासून मुक्त जातले. गोंयांत फाल्स मालमत्ता ऑनलायन पोस्ट करून पर्यटकांक कोट्यांनी रुपयां खातीर फटोवपाचे संदर्भात सीबीआयचो अर्थीक गुन्यांव फाटो ईओबी मुंबईन हो खटलो नोंद केला अशी जाप गृहमंत्री अमित शाह हांणी दिल्या. टेबल टेनिसांत भारताचे मुखेल खेळगडे आयज सुरू जावपी डब्ल्यूटीटी स्टार कंटेंडर ब्राझील 2025 सर्तींत वांटो घेतले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोंपल्यो. आमच्यो मुखावेल्यो राष्ट्रीय खबरो आयकात सांजेच्या 6:30 मिनटांचेर. नमस्कार.